यहोशवा अध्याय 7। परंतु इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला। यहुदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा अखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला। बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ आवेनाजवळ आय नगर आहे, तिकडे यहोशवाने यरिहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा तो देश हेरा। तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले। नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा। तेथे सर्व लोकास जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत। म्हणून लोकातले सुमारे 3 हजार पुरुष तिकडे रवाना झाले, पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला। आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले आणि त्यामुळे लोक घाबरले व त्यांचे धैर्य खचले। यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इतर इस्रायलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले। मग यहोशवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, तू या सर्व लोकास यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनीच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते। हे प्रभू, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली, आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकास आमचे नाव विसरावयास लावतील। तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस? तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे। समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत। त्याचा परिणाम म्हणून इस्रायल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाही, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात कारण ते शापित झाले आहेत। तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुम्हामध्ये राहणार नाही। तर उठ, लोकास पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा। त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही। सकाळी तुम्ही आपापल्या वंशाप्रमाणे हजर रहा, मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एका घराण्याने पुढे यावे, मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एका पुरुषाने पुढे यावे। ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे आणि इस्रायलामध्ये मूढपणाचे काम केले आहे. यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्रायलाचा एक एक वंश समोर आणला आणि यहुदा वंश पकडला गेला. मग त्याने यहुदाची कुळे जवळ आणली तेव्हा जेरह कुळ पकडले गेले आणि जेरहाच्या कुळातले एक एक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले. मग त्या घराण्यातील एका एका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहुदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा अखान हा पकडला गेला. तेव्हा यहोशवा अखानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबुली कर. कृपा करून तू काय केले ते आता मला सांग. माझ्यापासून काही लपवू नको. अखानाने यहोशवाला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे. लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, 200 शेकेल रुपे आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रुपे त्याच्या खाली आहे. तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले आणि पहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपलेल्या होत्या व त्याच्या खाली रुपे होते. त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्रायल लोकांनी जेरहाचा पुत्र अखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याची मुले व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडे, मेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले. यहोशवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडाची रास केली. ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरून त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात.